तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही विभक्ती हीच पुढे आपल्या अंगात इतकी बांधली की आपण सुरुवातीला कधी कधी भक्त होतो हे आपण विसरून गेलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला जर विभक्ती पेक्षा आम्ही काही वेगळं कसं सांगायचं, आम्हाला अविभक्त असं सांगायला लागतं. आपलं व्यवहारातलं उदाहरण द्यायचं, किर्लोस नावाचं गाव होतं, ते किर्लोस गावचे जे कोणी रहिवासी होते त्यांना किर्लोस्कर म्हणत होते. मग ते किर्लोस्कर उठले आणि दुसरीकडे राहायला गेले, तर तिथे राहिले तर त्यांनी किर्लोस्कर वाडी नावाचं गाव बसवलं. त्यामुळे तिथल्या लोकांना किर्लोस्कर वाडीकर असं म्हणायला लागले. आता ही मंडळी आणखीन उठून जेव्हा तिसरीकडे जातील तर त्यांनी किर्लोस्कर वाडीकर वाडी असं म्हणतील. आणि त्या लोकांना आणखीन एक म्हणजे 10^3 गणिताच्या भाषेत केतकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे. तर तसं भक्त हे विसरल्यामुळे आपण विभक्त झालो. विभक्त झाल्यामुळे सगळे आपल्याला व्याकरणाचे प्रत्यय हे जे आहेत हे आपल्याला लागू पडायला लागले. आणि नेहमीच तुझ्यापेक्षा मी मोठा. त्याच्यामुळे सगळे मी पणाचे सगळे प्रत्यय आहेत, म्हणजे अगदी स ला ते पासून त इ आ इथपर्यंत आणि वजनापर्यंत हे सगळे व्याकरणाचे प्रत्यय हे आपल्या अंगवळणी पडले. पण भक्तीचा प्रत्यय जो असतो तो आपल्या स्वतःला घ्यायला लागतो, कारण तो आत्मप्रत्यय असतो. म्हणून सगळीकडे हा प्रत्यय शब्द ह्याच्यात फार वापरलाय पतंजलीने. त्यांनी एकाग्रतेची व्याख्या करताना तुल्य प्रत्यय प्रवाह असं म्हटलं. ध्यानाची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलंय की तत्र प्रत्यय एकतानता ध्यान. एकाच प्रत्ययाची एकतानता व्हायला लागली प्रत्यय म्हणजे अनुभव. त्यामुळे आपल्याला विभक्तीचा प्रत्यय आता अनुभव नेहमीच येत असतो, त्याच्यासाठी काही वेगळं करायला लागत नाही, तो जन्मजात आहे. पण तो त्याचा अंत करून भक्तीचा प्रत्यय आपल्याला घ्यायला लागतो, कारण ती आत्मप्रत्ययी आहे. आपण म्हटल्याप्रमाणे ही याच्यामध्ये इथपर्यंत आल्यानंतर प्रणिधान म्हणजे भक्ती. आणि म्हणून स्वतंत्रतेची व्याख्या मगाशी जी सांगितली की भगवंताची जी आपल्याला देणगी आहे ते स्वतःचं कर्तृत्व आहे असं मानणं हे म्हणजे स्वतंत्रतेचं लक्षण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन या भक्तीच्या व्याख्या आपल्या लोकांनी कुणी केल्यात का संतांच्यापैकी हे बघूया आपण. की ज्ञानेश्वरांनी सरळच व्याख्या केली, त्या दिवशी आपण बघितली जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. ज्ञानेश्वरांनी एका शब्दावर थांबले नाहीत, भक्ती आणि योग दोन्ही म्हटले त्याने. कारण भक्ती म्हणजेही जोडणं आणि योग म्हणजेही जोडणं, त्यामुळे 10^2 स्क्वेअर केला त्याने भक्तीचा. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. आणि इथे सुद्धा त्यांची नुसती जरी व्याख्या आपण एका व्याख्याचा अभ्यास केला तर एक जन्म पुरणार नाही माझ्या दृष्टीने. ते म्हणतात जे जे भेटे भूत, भूत म्हणजे घडलेलं आहे म्हणून भूत, महाभूतांपैकी भाग आहे. जडवस्तू आपलं शरीर जी आहे, ही सृष्टी जी आहे, ती ज्या जडवस्तूंनी बनलेली आहे ती सगळी पंचमहाभूतात आलेली आहे. म्हणून त्याने जे भेटे भूत असं म्हणतात, म्हणजे शरीरालाही त्यांनी भूतच म्हटलेलं आहे, जडवस्तूलाही भूतच म्हटलेलं आहे. ते मानिजे भगवंत का, तर त्यातला जो सर्वव्यापक भगवंत जो आहे कुठल्याही जडवस्तूला व्यापून राहणारा आणि शरीराला व्यापून राहणारा तो भगवंत तुमच्या इंद्रिय ज्ञानाच्या आवाक्यात नाहीये. आणि तो इंद्रिय ज्ञानाच्या आवाक्यात नाही म्हणून आपल्याला भगवंताची मूर्ती करायला लागते. तर त्याच्यामुळे म्हणून मानिजे म्हणावं लागतं, कारण कुणाला ते दिसलेलं आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिण, तुलसीदासांनी सांगितलेलं आहे. कारण का, तर भवानी शंकर असं का म्हटलं की जगा हे जग चालवणारी जी भवानी आहे तिच्या ठिकाणी माझा विश्वास आहे. आणि शंकर शिव जे आहेत या शक्तीच्या, ही शक्ती ज्यांच्या आश्रयाने हे सगळं करू शकते, हे यजमान शिव त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की व्यावहारिकतेने आपल्याला विश्वासाची गरज असते आणि आत्मज्ञानामध्ये श्रद्धाची गरज असते. हे दुसऱ्याने इतकं क्लिअर केलेलं आहे याच्यामध्ये की भवानी शंकरो वंदे रिस्पेक्टिव्हली श्रद्धा विश्वास रूपिण. तर इथे ते म्हणताय की म्हणून ते मानिजे म्हणावं लागतं. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. आणि हा ईश्वर प्रणिधान या शब्दाचा इथे अर्थ, कारण का, त्याच्या पुढच्या व्याख्या त्याने दिल्याप्रमाणे भगवंताला कुठल्याच गोष्टीचा स्पर्श होत नाहीये, अपरहा अमृष्ट. त्यामुळे तिथे आपल्याला दिसत नाही म्हणून मानायला पाहिजे. जसं आपण आपले आजोबा पणजोबा वगैरे आहेत ते आपण मानतो, कारण आपल्याला कुणीतरी सांगितलेलं आहे आणि अशा रिलायबल माणसाने सांगितलेलं आहे त्याच्यावर आपल्याला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. तसं हे चैतन्यासंबंधीचं ज्ञान आपल्याला आगमन ज्ञान असलं तरी ज्ञाना ते झालंय, त्यांचं ते अनुभवाचं ज्ञान असल्यामुळे आपल्या त्याच्यावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही मानतो दोन्ही अर्थाने. ते जे मान्य भगवंत त्या भगवंताला आम्ही मानतो म्हणजे रिस्पेक्ट देतो आणि त्याचं अस्तित्व तिथे मानतो. हा भक्तियोग निश्चितच जाणं माझा याच्यावर समर्थांची पण चांगली ओवी आहे, पण त्याचा अर्थ आपण आपल्या व्यवहाराच्या ह्याच्यामध्ये कालाच्या संदर्भात तो वेगळा झालेला आहे, पण त्याच्या आसपासच्या तुम्ही 10-15 ओव्या बघितल्या की त्याचा खरा अर्थ कळतो. समर्थांनी असं म्हटलंय, त्याच्या अनुषंगाने सांगतो इथे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपण व्यवहाराचा अर्थ असा करतो की मला जे काही चळवळ करायची आहे, बंड करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, सगळा तो काही बदल करायचा आहे, रिव्हॉल्युशन, क्रांतिकारक बदल, त्याला सामर्थ्याची गरज आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, एरवी होणार नाही ते, आरडाओरडा केल्याखेरीज आई दूध देत नाही मुलांनी, तसं रडल्याखेरीज आई मुलाला जवळ घेत नाही, त्याच्यामुळे सगळं चळवळीचं सामर्थ्य जे आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, जो करील त्यालाच मिळणार आहे ते, परंतु ते त्या भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे काय, भगवंताच्या अधिष्ठानाची तिथे गरज आहे असा सर्वसामान्य अर्थ आपण घेतो, पण त्याचा खरा अर्थ अगदी वेगळा आहे. ते असं म्हणतात की या सृष्टीमध्ये चळवळीचं सामर्थ्य तुम्हाला सगळीकडे दिसतं, म्हणजे जी चर वस्तू आहे, जी सजीव वस्तू आहे, जी चळवळ करते, जी हलते, जिला गती आहे, समजली की नाही, ह्या गतीचं सामर्थ्य फक्त तुम्हाला जाणवतं. ही शक्ती, सामर्थ्य म्हणजे शक्ती असा अर्थ आहे, सामर्थ्य म्हणजे शक्ती आहे चळवळीचं असं त्यांना म्हणायचं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील जायचे, याच्यामध्ये जीवाला स्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे इतक्या अनंत विविध त्याच्यामध्ये हे झालेले आहेत, जोडण्या आणि जुळवण्या, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन अनंत प्रकारच्या, की जो जो जे करील त्याला ते भावत असतं, त्याला सामर्थ्य जाणवत असतं शक्तीचं, परंतु त्याला मूल आधार जो आहे भगवंत, अधिष्ठान, हा मूल आधार, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणजे पहा, पाहिजे म्हणजे पाहिजे हवं असा अर्थ नाही तिथे, हा त्यातला मूळ अर्थ आहे, आपण व्यवहाराला त्याचा अर्थ जुळवून घेतलेला आहे. आता याचा अर्थ पुन्हा एकदा ओवी सांगितलं तुमच्या लक्षात येईल की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून याच्या अगोदरच्या पुढच्या ज्या ओव्या त्या सगळ्या अशा संसाराविषयीच येत आहेत, म्हणजे या शक्तीविषयीच्या आहेत, की आपण म्हणतो ना संसार मुळीच नाश का, असं त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये, की विवेके करावा नेटका मग तो होत जातो फिका हळूहळू. या संसाराचा, या जन्म मरणाच्या प्रभावाचा, किंवा या सगळ्या सृष्टीच्या शक्तीचा माझ्या बुद्धीवर इतका काही पगडा बसलेला आहे की तो हळूहळू फिका होत जाणार आहे या सगळ्या साधनेने, या सगळ्या ज्ञानाने, असं त्या समर्थाने तिथे सांगायचं. तर ज्ञानेश्वरींच्या या व्याख्येला जोडून म्हणून मी ती व्याख्या सांगतो, की परवा एक व्याख्या आपण जे जे आत्मज्ञानाची बघितली की पहावे आपणासी आपण, सर्व ज्ञानामध्ये ज्ञान विमलायसे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव आत्मज्ञान, अत्यंत शुद्ध असं काही ज्ञान आहे. ते इथे भगवंताचं अधिष्ठान म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. अधिष्ठान म्हणजे मूल आधार. आता हा आधार तीन प्रकारे आहे हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कुठल्याही जड वस्तूला त्याचा निर्माता भगवंत असतो, त्याचा नियंता भगवंत असतो, आणि ती वस्तू व्यापून असतो. याच्यापेक्षा आपल्याला भगवंताची काय व्याख्या पाहिजे, इतकी सरळ आणि सोपी. हा भगवंत कसा व्यापून आहे याच्यावर पण शास्त्राने आणखीन प्रेमळपणे सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या निर्जीव पदार्थांना सत्रूपाने व्यापून असतो. सत् म्हणजे असणे, अस्तित्व, कैवल्य, केवलता. तर सगळ्या निर्जीव पदार्थांना, हा म्हणजे जड पंचमहाभूतांना, हा सत्रूपाने व्यापून असतो. सगळ्या सजीव पदार्थांना हा भगवंत चित्रूपाने व्यापून असतो, म्हणजे चैतन्याने व्यापून असतो, जिथलं चैतन्य प्रगट होऊ शकतं म्हणून ते व्यापू शकतो, तो त्या रूपाने प्रगट होऊ शकतो. आणि माणूस ही त्याची भगवंताची स्पेशालिटी मानतो आपण, की जी निर्माण केल्याने त्याला कृतार्थ झाला आणि पश्चाताप झाला, सुरुवातीला त्याला अत्यंत कृतार्थ झाला, काय आपण स्पेसिमन बनवलंय, आणि आपण अशी माणसं आहोत अहंकाराची की त्यालाही पश्चाताप करायला लागण्याची किंमत आपल्याकडे आहे, की नंतर तोच म्हणा लागणार ह्याची फल काय बाबा तपाला, की इतक्या इतक्या परिश्रमाने मी जो माणूस निर्माण केला नाही का, विधायकम प्रकुर माण हा रजया मास वानरम, म्हणजे मी विधायक निर्माण केला त्यांनी स्वतःचा वानर करून घेतला. तेव्हा सांगण्याचा हेतू काय याच्यामध्ये, की हा ही जी व्याख्या आहे. परंतु त्याचे तीन प्रकार आहे जी सांगितली की जी आपल्याला प्रॅक्टिकली अत्यंत उपयोगी पडणार आहे. म्हणून मी सांगतोय की भगवंत हा साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे आणि सिनेमाच्या बाहेर दिग्दर्शकही आहे, नियंता आहे, म्हणजे त्यांनी नियम घालून दिलेले आहेत. त्याची इच्छा असेल तरच तो त्या नियमात इंटरफेअर करतो, त्याच्या ठिकाणी ती कपॅसिटी आहे. पण त्याची इच्छा असेल तर करेल, माझ्या इच्छेने करणार नाही तो. हे आपल्याला कळलं पाहिजे की मला बरं वाटावं मी त्याची प्रार्थना करतो. त्याची इच्छा असेल तर प्रार्थनेला तो फळ देईल किंवा त्या प्रार्थनेचं आवाहन तो मानेल आणि त्याची जशी इच्छा असेल तसं तो करेल. हा त्यातला दुसरा भाग नियंता असल्यामुळे आणि सर्व वस्तू तो व्यापून आहे. म्हणजे कुठली स्थिरचर व्यापून दशांमुळे उरला जो जगदात्मा असं आपल्याकडे म्हटलेला आहे. तर सर्व व्यापकत्व त्याचं जे आहे ते सर्व व्यापकत्व हे त्याच्या तिसरा गुणधर्म आपल्याला कळण्याजोगा आहे. म्हणून त्यांनी म्हटले की सगळ्या वस्तूमध्ये जड किंवा चेतनामध्ये तो सत्रूपाने असतोच, निर्जीव वस्तूमध्ये. सजीव वस्तूमध्ये तो चित्रूपाने चैतन्य रूपाने असतो. म्हणून त्या वस्तू शक्तीच्या साह्याने ज्ञान कर्म ज्ञान विचार आणि कर्म हे करू शकतात. म्हणून त्याला चित रूपाने प्रगट झाला असं म्हणायचं. आणि तिसरा जो भाग आहे माणसाच्या ठिकाणी, मी म्हटलं की याचं त्याच्यावर विशेष प्रेम आहे खास, त्याच्या ठिकाणी तो आनंद रूपाने असतो. म्हणून भगवंताला सचित आनंद असं म्हटलं. आनंद या शब्दाचा अर्थ दोन तीन प्रकारे होऊ शकतो. एक आनंद या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रेम. आनंद म्हणजे प्रेम, कारण आपल्याला प्रेमामध्ये आनंद असतो आणि आनंद प्रेम वाटत. आपल्याला दुःखाचं प्रेम कधी वाटत नाही. तेव्हा सुख दुःख विरहित जी वृत्ती आहे त्याला आनंदाची वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि गंमत अशी आहे की भगवंताची मूळ योजना अशी आहे, मूळ संकल्प असा आहे की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संयोग झाला की माणसाला जे ज्ञान होतं ते आनंदमय असतं. पुढच्या क्षणी आपण सुखात किंवा दुःखात रूपांतर करतो, हवं नको त्याला जोडून. त्यामुळे आपल्याकडे आनंदाचे तीन प्रकार मानले आहेत. एक विषयानंद, दुसरा आपण आपल्या अहंकाराने निर्माण केलेला वासनानंद की ज्याच्यातून रागदेश रागद्वेष वगैरे सगळे निघतात. तिसरा सहजानंद की हे दोन्ही जेव्हा नसतं तेव्हा तो असतो. म्हणून सच्चित आनंद या शब्दामधला जो आनंद आहे तो हा तिसरा आनंद आहे. म्हणून त्याला समर्थाने म्हटले सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. ही मोकळी वृत्ती जी आहे म्हणजे जिथे कुठलीही वृत्ती नाही आहे, सगळं मोकळं आहे, त्याला आनंद असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या ठिकाणी बघा की जेव्हा वृत्ती नसेल तेव्हा प्रेम असतं आणि त्या वृत्तीने ते प्रेम मर्यादित होतं. त्यामुळे आपण मागे म्हटलं होतं आपण की माणसाचं सगळं प्रेम प्रेम जे आहे ना ते परिचय उत्तर असतं. म्हणजे माझी प्रेमाची व्याख्या अशी आहे की जो मला सुख देईल ना त्याच्यावर मी अनुग्रह म्हणून प्रेम करीन. ऑब्लिगेशन फेवर. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताच्या प्रेमाची व्याख्या म्हणजे अशीच आहे की जी परिचय पूर्वच असते. परिचयात फक्त त्याचं प्रगटीकरण होतं. म्हणून भगवंताला आपण प्रेमाची गंगोत्री, प्रेमाचा महासागर, प्रेमाची प्रेमाचा हिमालय अशा अनेक उत्तुंग आणि अनंत नावाने जर आपण हे करत धक्का मारत असतो की भगवंत हा प्रेमाचा गड्डा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट आहे, कॅप्सूल आहे आणि भगवंत हा प्रेममयच आहे असंही त्याच्यात सांगितलेलं आहे त्याने. या प्रेममयातलं थोडंसं प्रेम आपण घेतो आणि ते फेवर म्हणून दुसऱ्याला देतो. त्यामुळे मग माझं सगळ्यांच्यावर प्रेम आहे मी असं म्हणतो. माझं मुलावर प्रेम आहे तो म्हातारपणे मला पोसणार आहे म्हणून. माझं बायकोवर प्रेम आहे त्यांनी माझ्यासाठी बरंच सारे केलेलं आहे म्हणून. माझं माझ्या आईवर प्रेम आहे त्यांनी मला जन्म दिला आहे म्हणून. म्हणजे सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी काही काहीतरी केलेलं आहे त्यांच्यावर मी प्रेम करतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त जी कोणी मला अज्ञात माणसं असतील त्यांचं मी काही देणं लागत नाही अशी आपली प्रेमाची व्याख्या. आणि भगवंताचं तसंच आहे. भगवंत हा पूर्ण प्रेममय आहे. त्याच्यामुळे अहो त्याच्या प्रेमाचं आपण किती कौतुक करायचं ठरवलं ना ते इतकं कौतुक करायला गेलं की ते कौतुक करायला तर आपण नाहीच येऊ. अशी त्याच्या प्रेमाची गोडी आहे. माऊलीने म्हटले ना त्याच्यामध्ये की एक म्हणे मिठाची बाहुली, तिला इतकं काय त्या परमेश्वराच्या त्या महासागराच्या प्रेमाचं इतकं काही कौतुक वाटलं की त्याची खोली मोजायला म्हणून ती आत गेली. आत गेली ती अजून बाहेर आलेली नाही आहे. अगदी टीव्हीवर या आपण यांना पाहिलं का याच्या मध्ये सुद्धा तरी दाखवलेलं नाही आहे. तसं भगवंताचं कौतुक करायला गेल्यानंतर आपला अहंकार तिथे राहणार नाही. हा त्यातल्या त्या व्याख्येचा भाग आहे. त्याच्यानंतर नारदाने एक्झॅक्टली हीच व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की स तू परमप्रेम स्वरूपा अमृत स्वरूपाचे. अहो ही भक्ती किंवा भाव किंवा प्रेम हे असं आहे की एखाद्या अमृताच्या सागरात जीव द्यायचा म्हणतात तो मरतो कसला. भगवंताची भक्ती केल्यानंतर तुम्हाला अमर होण्याची गत्यंतर नाहीये. तस या अमृताच्या सागरामध्ये तुम्ही एकदा डुब्या मारायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या समोर दुसरी गतीच नाहीये. तुम्ही अगतिक आहात. भगवंताकडे जाण्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दुसरं करता येत नाही. तसंच तुकाराम महाराजांची व्याख्या अशी छान केलेली आहे. ते असं म्हणणार भक्त ह्याची भक्त ऐसे जाणा जे देही उदास. म्हणजे ज्या देहाचं आपल्याला प्रेम असतं आणि जो देह फक्त म्हणे मी आहे असं मानतो ते असं म्हणा भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाशा निवारून. मगाशी सांगितलं वासनानंद हा जो भाग आहे त्यांच्याकडेच असतो. त्याच्यामुळे ही त्यांची व्याख्या भक्ती. त्यांनी दुसरी व्याख्या अशी केलेली आहे की ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. की संसाराच्या मायेमध्ये ते कधी गुरफटत नाहीत कारण त्या मायेचीच त्याने आणवळी करून परमेश्वराकडे घेऊन गेलेल्या असतात. की हे आधी माते तूच मला घेऊन जा पुढे पण माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे. हे जाळं इतकं काही बळकट आहे की ह्या जाळ्याचा मला कुठे अंतच सापडत नाही आधी लागत नाही. त्याच्यामुळे तू मला हाताला धरून जर घेऊन गेलीस भगवंताकडे तर शक्य. त्याच्यासाठी आचार्याने व्याख्या अशी केलेली आहे की मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेवा घरी येस. की तुम्हाला या सगळ्यातून सुटायचं असेल तर मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेवा घरी असे स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधी असेल. की आपण कोण आहोत म्हणजेच भगवंत कोण आहे. मी आणि भगवंताचं नातं काय आहे कशा स्वरूपाचं ते नातं आहे. ह्या सगळ्याचा अभ्यास करणं ह्या सगळ्याकडे सतत अवधान ठेवणं सावधानतेने याला भक्ती असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये अगदी सोप्यात सोपी जर आपल्याला व्याख्या हवी असेल साध्या सामान्य माणसांना मराठीत कळणारी की ईश्वराशी सर्व थरावर आपण जोडलेलं असणं म्हणजे भक्ती. कुठेही विभक्ततेचा आपल्याला पुसट सुद्धा मनामध्ये शंका येऊ नये किंवा संशय येऊ नये की मी जे 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 मी सकाळपासून रात्रीपर्यंत करतो ते भगवंताच्या साह्याने भगवंतामध्ये करत असतो. जसं माझ्या रक्तातला एखादा थेंब हा आत्ता या क्षणी माझ्या हृदयात असेल थोड्या वेळाने पायाच्या बोटात गेला असेल थोड्या वेळाने मस्तकात गेला असेल थोड्या वेळाने हातात गेला असेल माझ्या बोटात आला असेल हाताच्या पण तो माझ्या शरीरातच आहे ना. तसं मी जे जे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जे काही करतो ते या भगवंतालाच करत असतो. त्याला सावता वेळाने फार सुंदर त्याचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात विठ्ठल वापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांद्या बैल ग घडी घडी विठ्ठल विठूस भेटे मग का व्हावे अधीर ग. ते म्हणतात विठ्ठल वापी हे जे काही प्रेमरूपी हा काही धरा आहे ज्याला आपण विठ्ठल म्हणतो विठ्ठल मोठ त्या प्रेमरूपी धऱ्यातून माझ्या या शरीरातून शरीराच्या भांड्यातनं असं म्हणू विठ्ठल मोठ जे काही थोडस मी चुडकावर पाणी काढणार आहे. आणि विठ्ठल नांद्या नांद्या म्हणजे नामदेव म्हणजे संत. ही सगळी संत मंडळी विठ्ठल नांद्या बैल का म्हणता म्हणताना हा नामदेव बैल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी संत मंडळी असतात याच प्रेमाच्या विठ्ठलाच्या धऱ्यातून थोडस पाणी काढून ते सगळ्या क्षेत्रावर शिंपडत असतात. आणि असा प्रत्येक क्षणी जर विठ्ठल विठूला भेटत असेल तर तुला मला काय घाई आहे. तर कबीरा सुन भाई साधो साहिब मिले सबुरी कारण जो मिळायलाच आहे त्याचा आणखीन काय भेटणार आहे. तस त्याच्यामध्ये ही जी व्याख्या त्यांनी सांगितली तर आपल्याकडे याच्या नवविधा भक्ती म्हणून जी सांगितलेली आहे की श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नऊ प्रकारच्या ज्या भक्ती सांगितलेल्या आहेत. म्हणजे नऊ प्रकार या म्हणजे काही लोक असं म्हणतात की या भक्ती या नऊ पायऱ्या आहेत. काही लोक देखील असं म्हणतात की नऊ प्रकारांनी करण्यासारखी भक्ती आहे. आपल्याला त्यातला जो अर्थ आपल्याला अभिप्रेत असेल किंवा अनुभवायला तो ठेवा. मी त्याच्यामध्ये असं म्हणतो की आई ही मुलाचं कौतुक किती प्रकारे करेल याला काही सीमा आहे काय. किंवा त्याला पाठीवर हात फिरवील किंवा जवळ घेईल किंवा त्याचा मुका घेईल किंवा त्याच्या मांडीवर घे बस करेल पत्ताच्या घेईल त्याला मिठी मारेल. तिला त्याच्या क्षणी ज्याच्या तरी तिला प्रेम व्यक्त करणे शक्य आहे त्या तरी ती करेल. तसं भगवंताच्या ठिकाणी भक्ताला जे प्रेम वाटतं ते त्याने किती प्रकारे करावं याला काही मर्यादा नाही आहे. त्याला त्या क्षणी जसं सुचेल जसं भावेल जसं त्याला वाटेल त्या तरी तो प्रेम करेल. त्याच्यामुळे याने नऊ प्रकार आपले आपल्या माहितीसाठी म्हणून सांगून ठेवलेले आहेत. तेव्हा हे भक्तीचे नऊ प्रकार जे काही आहेत हे आपण आता पुढच्या वेळी बघू, कारण 10:40 झाले. तेव्हा जानकी जीवन स्मरण जय
राम. गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
गेल्या वेळापर्यंत आपण इथे आतापर्यंत 5 वेळा जमून पतंजली योगसूत्रांचा जो अभ्यास करीत आलेलो आहोत, तर जसे जसे आपण याच्या विषयाच्या सखोल भागात फिरतो आहोत, अवगाहन करतो आहोत, तशी तशी आपली वृत्तीही थोडी थोडी आपण बदलत आणलेली आहे. त्या हिशोबाने अगदी सुरुवातीला आपण हसत खेळत पतंजलीचा अभ्यास केला, मग गेल्या वेळेला भजत भजत पतंजलीचा अभ्यास केला, तर आजच्या याच्यामध्ये अशी आपल्याला हे दिसून येत आहे की आत्तापर्यंत आपण खेळ या दृष्टीनं हसत खेळत हा जो अभ्यास केला, तर आज आपल्याला भगवंताचा हा जो काही खेळ आहे या खेळाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे हा जी काही सृष्टीची लीला आहे, भगवंत आणि त्यांनी निर्माण केलेली सृष्टीची लीला, या संदर्भात आपल्याला हा त्याच्या खेळाचा खेळत खेळत हसत खेळत आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. पण तो अभ्यास असल्यामुळे थोडासा गंभीरपणे करायचा आहे. त्याच्यामुळे जसे जसे आपण आज जाऊ तसे तसे आपल्या चेष्टा विनोद मस्करी हळूहळू बंद होत जाईल, विनोद त्यातला कमी होत जाईल, आणि हळूहळू आपण या विषयाच्या आत प्रवेश करू, अंतर्भागात प्रवेश करू. तर त्या दृष्टीनं पाहता गेल्यावेळी आपण ईश्वर प्रणिधानात्वा हे सूत्र घेतलं होतं, आणि त्या सूत्रापैकी प्रणिधान या शब्दाचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. तर त्याप्रमाणे आपण प्रणिधान या विषयाचा अभ्यास करताना, प्रणिधान म्हणजे भक्ती असा त्याचा अर्थ घेऊन, त्याप्रमाणे भक्तीच्या विषयाच्या अनेक संतांनी केलेल्या व्याख्या आणि त्याप्रमाणे त्या बघून मग आपण नवविधा भक्तीपर्यंत इथे आलेलो आहोत. अशा तऱ्हेनं आपण भगवंताविषयीचा अभ्यास हा हळूहळू करायला सुरुवात करून, त्याप्रमाणे जो भगवंत आपल्या दृष्टीनं मूळ, ज्याचं मूळ स्वरूप त्याला आपण शुद्ध स्वरूप असं म्हणू, की जे शुद्ध स्वरूप पूर्णपणे निर्गुण आणि निराकार असं आहे, तर निर्गुण आणि निराकार या स्वरूपासंबंधी आपण अनेक वेळाला त्याचा आपण अभ्यास करत आलेलो आहोत या शब्दांचा. तर ह्या निर्गुण आणि निराकार या दोन शब्दांचा मूळ अर्थ असा येतो की मुळात ज्याला कसलेही गुण किंवा दोष हे स्पर्श करत नाहीत, वैशिष्ट्य त्याची ही त्याला स्पर्श करत नाहीत, हे भगवान पतंजलीने आपल्याला क्लेश कर्म विपाक आशय अपर अमृष्ट हा पुरुष विशेष हा ईश्वर हा या सूत्रामध्ये सांगितलं. त्याचा आपण नंतर स्वतंत्रपणे अभ्यासासाठी म्हणून परामर्श वेगळ्या तरीने घेणार आहोतच, पण त्या सूत्राने आपल्याला असं दर्शवलेलं आहे की जीवाला ज्या ज्या काही जीवाच्या उत्पत्ती असतात, की जीवाचे काही गुण असतात, ते गुण जीवाचे असल्यामुळे ते जसे जीवाला बंधनकारक असतात ते भगवंताला स्पर्शही करत नाहीत, भगवंत त्याच्यापासून पूर्णपणे अलिप्त असतो, आणि म्हणून भगवंताला आपण निर्गुण आणि निराकार अशा शब्दांनी आपण त्याला संबोधतो. तर निर्गुण आणि निराकार शब्दांचा जर अर्थ बघितला, तर गुण या निर्गुण या शब्दाचा अर्थ आपण आता बघितला, निराकार शब्दाचा अर्थ असा की ज्याला कुठलाही आकार नाही, ज्या कुठल्याही आकाराचं आपण चिंतन करू शकू किंवा ज्याच्या आकार आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षेत आणू शकू त्या आकाराच्या तो पलीकडे आहे. त्यामुळे त्याला कुठलाही विशिष्ट असा आकार आपल्याला लावता येत नाही. पण त्याच्याबरोबर ही समजा व्याख्या एखाद वेळी कोडियाला जर नाही पसंत पडली तर त्याच्या दुसरी व्याख्या शास्त्राने अशी केलेली आहे की जी कोडियाला अत्यंत आवडेल की जो त्याच्या इच्छेने कुठलाही आकार धारण करू शकतो आणि त्या कुठल्याही आकारात तो मर्यादित स्वरूप धारण करून सुद्धा स्वतः अमर्याद असतो. म्हणजे मर्यादेत ना अमर्याद आणि अमर्यादेत ना मर्यादा असा त्याचा एकोहम बहुश्याम आणि बहुत्व पुन्हा एक असा आपल्या जीवाच्या दृष्टीने सतत ज्याची ही अशी विभागणी किंवा ज्याचा प्रवास सुरू असतो असं आपण म्हणू की ये मार्गिता कापडी महेश अजूनही की मर्यादित अशा जीवाला अमर्याद अशा भगवंताकडे नेण्यासाठी त्याची प्राप्ती करून देण्यासाठी महेश म्हणजे भगवान शिवशंकर यांचा प्रवास सतत गुरुच्या रूपाने चालू असतो याच्यासाठी. तर हा निर्गुण आणि निराकार अशा शब्दाचा या दोन शब्दांचा आपण भगवंत निर्गुण निराकार असल्यामुळे त्याचा अर्थ आपण प्रथम बघितला. पण याच्या अगोदर प्रथम आपल्याला अशी शंका येईल की गुण हा शब्द मुळात जो आहे हा कुठून आणि कसा आला. तर आपल्याकडे सर्वसाधारण आपण गुणधर्म असं म्हणतो वस्तूचे किंवा जीवाचे सजीव किंवा निर्जीव वस्तूचे गुणधर्म काय आहे असं आपण म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रॉपर्टीज असं म्हणतो. तर इथे गुणधर्म या शब्दामध्ये गुण आणि धर्म हे दोन शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये शास्त्राने त्याचे असे अर्थ लावलेले आहेत की माझ्या दृष्टीनं त्याचे दोन अर्थ असे होतात की गुण या शब्दाचा अर्थ असा की आपल्या इंद्रिय ज्ञानाच्या कक्षेमध्ये सजीव किंवा निर्जीव वस्तूंची जी काही वैशिष्ट्य सगळ्यांना सारखी जाणवतात त्याला गुण म्हणायचं. आणि सगळ्यांनाही गुण सारखे का जाणवतात तर जो मूळ जो संकल्प आहे तो तसा आहे की सगळ्यांना सारखे जाणवावे म्हणून. त्याच्याचबरोबर त्या गुणाची आपल्या ठिकाणी जी प्रतिक्रिया होते ते आपण मागे बघितलं ती जीवाच्या अपेक्षेने संस्कार निष्ठा असल्यामुळे ती प्रत्येकाची स्वतंत्र असते कारण मूळ संकल्प तसा आहे. मागे आपण बघितलंच की जीवाला गुरु म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया ह्या संस्कारनिष्ठ होतात आणि वस्तूंचे गुण हे जे आहेत सजीव किंवा निर्जीव हे भगवंताच्या निर्मितीतल्या नियमाला अनुसरून सगळ्यांना सारखे जाणवतात कारण मूळ संकल्पामध्ये तशी योजना आहे म्हणून. तर हा गुण या शब्दाचा अर्थ झाला. पण धर्म या शब्दाचा अर्थ काय आहे की ज्याच्यावर अनेक वेळेला आपल्याला शंका येते की धर्म या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे. तर शास्त्रामध्ये आपल्या धर्म या शब्दाची अशी व्याख्या केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये इथे हिंदू मुसलमान ख्रिश्चन असा त्याचा अर्थ धरलेला नाही हा अर्थ नंतर झालेला आहे समाजामध्ये. त्याचा मूळ अर्थ असा आहे की कुठल्याही वस्तूचं इतरांच्या बाबतीत असलेलं कर्तव्य ही धर्म या शब्दाची व्याख्या आहे. कुठल्याही वस्तूचं मग ती सजीव असो किंवा निर्जीव असो भगवंताच्या सृष्टीतली कुठलीही वस्तू जी या वस्तुरूप भगवंताचे गुणधर्म घेऊन आलेली असते त्या वस्तूचं इतरांच्या बाबतीत असलेलं जे कर्तव्य जे त्या वस्तूनी निरपेक्षतेने आणि निष्कामतेने कुठलीही अपेक्षा न बाळगता उलट करावं अशी भगवंताची योजना आहे त्याला धर्म असं म्हणायचं. तर शास्त्रामध्ये एक स्पष्ट व्याख्या अशी केलेली आहे की धारणा धर्म मिथ्याहो धर्मो धार्यते प्रजा. म्हणजे एका माणसाचं इतर प्रजेच्या बाबतीमध्ये समाजाच्या बाबतीमध्ये किंवा इतरांच्या बाबतीमध्ये जे कर्तव्य असेल हे कर्तव्य म्हणजे त्याला आपण असं म्हणू त्याच्यामध्ये की हे कर्तव्य इतरांच्या बाबतीत दुसऱ्याच्या कल्याणासाठी त्याचं जे काही कर्तव्य असेल त्याला कर्तव्य त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून मुळात पुन्हा कधी व्याख्या सांगतो धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धार्यते प्रजा. प्रत्येक वस्तूचा प्रत्येक माणसाचा सजीव प्राण्याचा धर्म असा असावा की ज्याच्यामुळे इतरांचं धारण व्हावं निनाश होऊ नये. तर ही धर्म या शब्दाची आपल्याकडे केलेली व्याख्या आहे. तर म्हणून गुण आणि धर्म वस्तूचे गुणधर्म काय आहेत त्याच्यासाठी सहज महाकवीने इथे काही सांगितलेलं आहे गीत रामायणात त्याचा मला थोडासा आपल्याला सांगण्याचा मोह होतोय की श्रीरामाने राजधर्म काय आहे राजधर्म म्हणजे राजाचा प्रजेच्या बाबतीमध्ये असलेला धर्म कर्तव्य. तर त्यांनी इथे महाकवीने असं सांगितलेलं आहे की प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा. ऐका प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा हेच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा. आणि पुढे ते म्हणतात प्रभू श्री रामचंद्र प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची. याच्यापेक्षा वेगळा राजधर्म काय असू शकेल? प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची. आणि पुढे ते म्हणतात की प्राणही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी. प्राणही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य कोटी. हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य कोटी. इथे म्हणून पुढची ओळ त्यांनी अशी म्हटली आहे की मिठी सोडवू मी धजलो म्हणून मैथिलीची. की राजा म्हणून माझा राजधर्म प्रजेच्या बाबतीत जो काही आहे त्या राजधर्माचं पालन केल्यामुळे मी मैथिलीची. म्हणजे जे एक युनिट सीताराम असं आपण मानतो त्या सीतेची मिठी मी म्हणून घडवू शकतो. तर ही धर्म या शब्दाची आपल्याकडे केलेली व्याख्या आहे. तर या दृष्टीने जर विचार केला तर भगवंत आणि भगवंताने निर्माण केलेली सृष्टी या सृष्टीतल्या वस्तूंचे गुण काय आहेत आणि धर्म काय आहेत हे बघणं हे मोठ्या चांगल्या अभ्यासाचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये माऊलीने त्याच्यामध्ये फार मजा केलेली आहे. माऊलीने ज्ञानेश्वरी प्रत्येक गोष्टीचे पंचमहाभूताचे गुण पण सांगितले आहेत आणि धर्म पण सांगितलेले आहेत. तर हा या अभ्यासाच्या दृष्टीनं आपल्याला भक्तीच्या दृष्टीनं हे धर्म उपयोगी पडण्यासारखे आहेत म्हणून आपण इथे पाहतो. आणि या गुणामुळेच भगवंत निर्गुणाचा सगुण होतो. तर पंचमहाभूतांचे प्रथम आपण पंचमहाभूत घेऊ की पंचमहाभूतांचे गुण आणि धर्म कसे आहेत. तर आपल्या शास्त्रामध्ये पृथ्वी आप वायू तेज आणि आकाश असे जे पंचमहाभूत आहेत त्यांचे गंध रस स्पर्श रूप आणि शब्द असे गुण सांगितलेले आहेत. म्हणजे पृथ्वीचा गंध हा गुण आहे, पाण्याचा आपाचा रस हा गुण आहे, वायूचा स्पर्श हा गुण आहे, तसंच सूर्याचा किंवा तेजाचा रूप हा गुण आहे आणि आकाशाचा शब्द हा गुण आहे. पण आपल्याला सामान्य संसारी माणसाला आपण जी व्याख्या केली आहे मग अशी की इंद्रियाच्या कक्षेत येणारे त्यांचे जे गुण आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत ती कुठली आहेत आणि त्याचे धर्म काय आहेत हे दोन्ही आपण एक एक बघत जाऊ. की पृथ्वी आता पृथ्वीचा गुण आपल्याला जाणवणारा आपल्या इंद्रियाच्या कक्षेला म्हणा किंवा आपल्याला ज्ञानाला जाणवणारा गुण असा आहे की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते आणि त्याच्याबरोबर ईश्वराभोवती सूर्याभोवती फिरत असते. तर एखाद वेळेला आपल्या ठिकाणी लपलेला भगवंत बघण्यासाठी ती स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असेल आणि त्याचबरोबर आपला या विश्वातला निर्माता जो कोणी सूर्य आहे त्याच्यातला भगवंत सगळ्या बाजूने बघायला मिळावा म्हणून ती सूर्यावरती प्रदक्षिणा घालत असेल. आणि प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळ्या ठिकाणचा भगवंत आपल्याला बघायला मिळावा स्वतःच्या ठिकाणचा आणि भगवंताच्या मूर्तीच्या ठिकाणचा म्हणून आपण प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा म्हणजे दक्षिण बाजू ठेवून आपण जात असतो, ज्याला आपल्याला इंग्रजीत क्लॉक वाईज असं म्हणतो आपण, घड्याळाला महत्व आहे म्हणून. तर हा पृथ्वीचा गुण धरला तर तिचा धर्म काय असू शकेल? तिच्या अंगावर की तिची लेकरं सजीव आणि निर्जीव वस्तू ज्या आहेत, सजीव निर्जीव वस्तू आणि सजीव ह्या जीव योनी ज्या आहेत या सगळ्या योनींना आधार देणे हा तिचा धर्म आहे आणि त्यांना क्षमा करणे हाही तिचा धर्म आहे. म्हणून आपण पृथ्वीला क्षमा म्हणतो नेहमी. क्षमेचं उदाहरण पृथ्वीसारखं दुसरं आपल्याला बघायला मिळणार नाही. तुम्ही काय वाटेल ते करा तिच्या अंगावर, तरी ती कधीही तुम्हाला क्षमा केली की दुसरं काही करत नाही त्याच्यामध्ये. तर म्हणून त्याला माऊलीने इतकी सुंदर तिथे ओवी वापरलेली आहे. पृथ्वीचा धर्म काय आहे? तर उत्तमाते धरिजे अधमाते अधेरिजे. उत्तमाते धरिजे अधमाते अधेरिजे हे काहीच नेणीजे वसुधा जेवी. हे काहीच नेणीजे वसुधा जेवी. पृथ्वीच्या मनामध्ये असं कधी येत नाही की हा राजा आहे त्याचा महाल आपण बांधावा आणि ही गरीबाची झोपडी आहे ही पाडून टाकावी. दोन्हीला आधार देणं आणि दोघांनाही क्षमा करणं, दोघांचं अपराध आपल्या विशाल उदरात घालणं हा पृथ्वीचा धर्म आहे. तसं पुढे त्यांनी पाण्याचं सांगितलंय की पाण्याला पाण्याचा गुण आपल्याला समजणारा काय आहे? तर एक आपण असं म्हणू की पाणी प्रवाही असतं, पाण्याचा आकार हवा तसा बदलू शकतो, फक्त घनफळ कायम असतं हा पाण्याचा जलाचा गुण आहे. आणि जलाचा धर्म काय सांगितलेला आहे? तर कुठल्याही प्राण्याची तृषा भागवणं तहान भागवणं हा पाण्याचा धर्म आहे. त्याच्यावर माऊलीने असं म्हटलेलं आहे की गायीची तृषा हरू आणि व्याघ्राचे जीवे मारू. ही गायीची तृषा हरू आणि व्याघ्राचे जीवे मारू ऐसे नेण्याचे करू जीवन जैसे. म्हणजे गायीची तृषा ती चांगली आहे, सज्जन आहे, म्हणून तिच्या तिची तिच्या तहाण्याची तिची तहान भागवावी, आणि वाघ हा क्रूर आहे म्हणून त्याला तहाण्याने मारावा, असं पाणी कधीही करत नाही. आपल्या चरणाशी जो कोणी येईल, आपल्या किनाऱ्याशी जो कोणी येईल, त्याची तहान भागवणं हे जसं नदीचं काम आहे, तसं पाण्याचं काम हे आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तिसरा जो भाग आहे वायू म्हणजे हवा, तर हवेचं वाहणे इथे जसं म्हटलंय स्पर्श, वाहणे हा वायूचा गुणधर्म आहे, गुण आहे असं म्हणू आपण, किंवा घनफळ बदलणे, कुठलाही आकार व्यापणे, कुठलंही घनफळ व्यापणे हा वायूचा गुण आहे. पण त्यांनी असं सांगितलं की सगळ्या प्राण्यांचा श्वासोश्वास चालवणे हा वायूचा धर्म आहे. म्हणजे लक्षात घ्या की आपण जिवंत राहतो तो किती किती लोकांच्या किती वस्तूंच्या धर्मामुळे आपण जिवंत राहू शकतो. आणि आपल्याला असं वाटतं की ह्या आत्महत्या करायला काय हरकत आहे, फार सोपी गोष्ट आहे ती. अरे बाबा रे, इतक्या अनंत कोटीनी ज्या ज्या या अनंत कोटी लोकांच्या धर्मामुळे जो शरीर चाललेलं आहे ते असं फुकासुकी बाजूला टाळणं ही इतकी सोपी गोष्ट आहे का, हे कृतज्ञता होईल. तेव्हा तरी तिथे माऊलीने असं म्हटलेलं आहे की श्वासोश्वास चालवण्याकडे ते असं म्हणतात की का रायाचा देह चाळू रंका परवते गाळू. जो राव असेल, राजा असेल, त्याचाच फक्त मी श्वासोश्वास चालवेन, आणि रंग जो असेल त्याला गाळून टाकेन या सृष्टीतनं. हे न म्हणायची कृपाळू प्राणू पैगा, म्हणजे हा कृपाळू प्राणवायू असं कधीही म्हणत नाही की मी एखादा श्वास चालवेन आणि दुसऱ्याला जीवे मारेन. म्हणून श्वासोश्वास चालवणं हा वायूचा धर्म आहे. तसं पुढे आपण सूर्याकडे जातो, तेज. तेजामध्ये त्यांनी असं म्हटलं की रूप हा तेजाचा गुण आहे असं म्हटलंय. म्हणजेच काय, रूप म्हणजे वस्तूंना प्रकाशात आणून त्यांना रूप प्राप्त करून देणे हा सूर्याचा गुण आहे, तेजाचा गुण आहे. आणि तो धर्म काय आहे, तर सगळ्या पृथ्वीवरच्या जीवांना जीवन देणे हा त्याचा धर्म आहे. त्याच्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. शास्त्रज्ञ असं म्हणतात की सूर्याची उष्णता एक डिग्रीने जरी कमी झाली तरी पृथ्वीची सगळी समस्त सजीव सृष्टी नामशेष होऊन जाईल. त्यामुळे जणू काय असं म्हणावं असं वाटतं की ह्या सगळ्यांनी आपले जे गुण आहेत हे पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव सृष्टींना जिवंत राहायला मिळावं म्हणून त्यांनी आपले गुण आवरून धरलेले आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या जीवनासाठी स्वतःला मर्यादा घालून घेतलेली आहे, जशी भगवंतांनी घालून घेतली तशी. हा याच्यातल्या गुण आणि धर्माचा भाग आहे. त्याच्या पुढे नंतर सजीव सृष्टीमध्ये जीव आला. आता जीवाची आपल्याकडे शास्त्रीय व्याख्या अशी केलेली आहे याच्यामध्ये की ती आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे, म्हणून सांगतो की जो बाह्यसृष्टीमधून पदार्थ शोषून घेऊन स्वतःच्या शरीराच्या वाढीसाठी आणि रक्षणासाठी त्याचा उपयोग करून निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकून देतो सृष्टीमध्ये, त्याला सजीव असं म्हणायचं. आणि जो असं करू शकत नाही त्याला निर्जीव म्हणायचं. तर ही शास्त्रीय म्हणजे आपल्या सायन्सने केलेली जी व्याख्या आहे, आपल्या दृष्टीनं जीवाचा गुण काय आहे तर ज्ञान मिळवणे आणि त्यातून कर्म करणे हा जीवाचा गुण आहे. आपण म्हणतो ना माणूस, माणसाला इच्छा असते, माणूस हा कर्म करू शकतो, माणूस हा ज्ञान मिळवू शकतो, म्हणून तो माणूस असतो. त्याप्रमाणे जीवाचा गुण असा आहे की ज्ञान सृष्टीतनं ज्ञान मिळवणे आणि त्याच्यावर कर्म करणे हा जीवाचा गुण आहे. पण त्याचा धर्म काय आहे, जीवाचा धर्म काय आहे, तर जीवाचा धर्म असा आहे की भगवंताशी एकरूप होणं हा जीवाचा धर्म आहे. तसंच हा भगवंताच्या बाबतीत झाला, दुसऱ्याचं कल्याण करणं हा जीवाचा धर्म आहे, दुसऱ्याचा नाश करणं हा जीवाचा धर्म नाही आहे. आणि म्हणून भगवंत म्हणा स्वधर्म निधनम श्रेय, हा दुसऱ्याचं कल्याण करता करता जरी तुला मृत्यू आला तरी तो परवडला, तो श्रेय श्रेयस आहे. पण परधर्म दुसऱ्याचा नाश करणं हा जर धर्म तू स्वीकारलास तर तो तुला भयावह आहे. त्यामुळे जीवाचा धर्म दुसऱ्या जीवांचं कल्याण करणं हा आहे. आणि भगवंताच्या विशेष अपेक्षेने भगवंताच्या दृष्टीनं विचार केला तर भगवंताची भक्ती करणं, भगवंताला जोडलेलं असणं आणि भगवंताशी एकरूप होणं, भगवंताचं ज्ञान मिळवणं हे सगळे जीवाचे धर्म आहेत. कारण या धर्माने त्याच्या एकट्यातच नाही सगळ्यांचं कल्याण होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अवघ्याने सुपंथ ठरण्यासाठी एकमेका सहाय्य करू हे आवश्यक आहे. नाही तर जगातला कुठलाही मार्ग एकदम सगळ्यांचं कल्याण करू शकत नाही. तो एक स्वतःचं तरी कल्याण करेल की दुसऱ्या तरी कल्याण करेल, पण एकदम दुसऱ्या सगळ्यांचं कल्याण जर व्हायला हवं असेल तर भगवंताशी जोडलेलं असणं हाच त्याला मार्ग आहे. आणि त्याच्यामुळे भगवंताशी जोडलेलं असणं हा जीवाचा धर्म आहे. लक्षात घे, धर्माची व्याख्या आपल्याकडे केलेली आहे. आता इथून आपण पुढे या सगळ्या सृष्टीचा निर्माता जो भगवंत आहे त्याचे आता गुणधर्म त्याचे बघण्याचा थोडंसं धाडस करू असं मी म्हणेन तिथे. कारण जो निर्गुण निराकार आहे त्याचे बरं का आपण गुण बघण्याचा अभ्यास करणं, त्याला माऊलींनी फार छान उपमा दिलेली आहे की गर्भाशयातले मुलं आणि आईच्या वयाची चौकशी करण्यासारखं आहे म्हणे. की माते तुझं वय काय, माता वाटे तुला काय करायचं, तुला इथे 9 महिनेच फक्त राहायचंय. तेव्हा भगवंताचे गुणधर्म काय आहेत हे आपण गेल्या वेळी जे बघितले, गुण बघितले, निर्गुण असताना सुद्धा सगुणाच्या दृष्टीने त्याचे गुण काय असू शकतात हे आपण गेल्या 2 अभ्यासवर्गात जे बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की प्रथम तो सर्वज्ञानी आहे हे आपण पाहिलं, सृष्टीचा निर्माता आहे हेही आपण पाहिलं, आणि निर्माता असल्यामुळेच तो सर्वज्ञानी आहे. जेव्हा सृष्टी अव्यक्त स्वरूपात असते तेव्हा त्याची सर्वज्ञता बीज रूपामध्ये असते, आणि जेव्हा जशी जशी सृष्टी व्यक्त होईल तशी तशी जसं बीतून झाड निर्माण होतं तशी त्याची सर्वज्ञता सगळ्या बाजूनी फुलायला लागते. आणि त्याच्यामुळेच चैतन्य हे जे जी वस्तू व्यापून राहतं त्या चैतन्यामुळे वस्तूचे बाह्य गुणधर्म प्रगट व्हायला लागतात. त्यामुळे वस्तूचे गुणधर्म जरी वेगळे असले तरी त्याला आधार देणारं चैतन्यच आहे ते सगळीकडे एकच असतं. तर त्याच्यामुळे तो सृष्टीचा निर्माता आहे आणि सर्वज्ञानी आहे हे 2 आपण त्याचे गुण बघितले. त्याच्यानंतर ही सृष्टी त्याने निर्माण केलेली असल्यामुळे आपण त्याचा खेळ आहे किंवा लीला आहे असं म्हटल्यामुळे या खेळाला आवश्यक असणारे जे काही नियम आहेत तेही त्याने घालून दिलेले आहेत. आणि आपण मागे हे बघितलं की जेव्हा तो सगुणात येतो तेव्हा ते स्वतः घातलेले नियम स्वतः मोडत नाही, कारण आपण जर नियम मोडले तर इतर लोक नक्कीच मोडतील. जसं आपण म्हणतो की ऑफिसर झाल्यानंतर त्यांनी लवकर यायला पाहिजे ऑफिसमध्ये, कारण त्याच्या उदाहरणाने इतर लोक लवकर किंवा उशीर येणार. तसं तो नियंता आहे. त्याच्याच बरोबर आपण हेही बघितलं की त्याचा सगळ्या सृष्टीला आतून आधार असल्यामुळे तो सहजच सर्वव्यापक आहे. आणि सर्वव्यापकतेचं आपण गेल्या वेळी उदाहरण बघणार होतो ते असं होतं की जसं आपण हातात हातमोजा घालतो तर त्या हातमोज्याला जसा आत्म आधार असतो हाताचा त्याच्यामुळे जसा हवेत राहू शकतो. माझ्या शरीरावर जे कपडे आहेत ते कपडे असे आधांतरी का राहू शकतात, तर माझ्या शरीरात त्याला आत्म आधार आहे म्हणून. तसं हे नभांगण जे फुलं आहे या नभांगणाला चैतन्याचा आतुरच आधार असल्यामुळे तो सर्वव्यापक आहे. त्याच्याचबरोबर आपण हेही बघितलं की तो परमप्रेममय सुद्धा आहे. तर आता त्यातली सर्वव्यापकता आणि परमप्रेममयता याचा काय जो संबंध आहे तो आपण नंतर बघणार आहोत. पण हे भगवंताचे आपण गुण बघितले, पण भगवंताचा धर्म काय असेल? तर भगवंताचा धर्म भगवंतानी स्वतः सांगितलेला आहे की तेषाम अहम समुद्रता मृत्यू संसार सागरात. जे मला शरण येतात जे माझी भक्ती करतात त्यांचा मी स्वतः उद्धार करतो. इथे भगवंताचा अहम म्हणजे त्या दिवशी सांगितलेला शुद्ध अहम आहे. परिपूर्ण परात्मास्मिन देहे विद्याधिकारिणी बुद्धे साक्षीतया अस्तित्वा स्फुरन अहम येते हा या अहम मधला तेषाम अहम समुद्रता मी त्यांचा उद्धार करतो हे माझं वचन आहे, हा माझा धर्म आहे. आणि हा माझा धर्म दुसऱ्याच्या बाबतीत नाही माझ्या स्वतःच्याच बाबतीत आहे, कारण मीच सृष्टी निर्माण केलेली आहे, मीच सर्व रीतीने तो व्यापून राहिलेला आहे. तेव्हा माझं स्वतःच माझ्या ठिकाणी जे माझे भक्त शरण येतील माझी भक्ती करील त्यांचा उद्धार करणं हा माझा कर्तव्य म्हणजे धर्म आहे असं भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. तेव्हा हे सगळे धर्म भगवंताचे भगवंताचा धर्म आणि गुण हे गुण आणि धर्म आपण इथे का थोडेसे आपण बघितले विस्तृतपणे की भक्ती करताना या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिथे गरज लागते ह्या गुणांची आणि या धर्माची म्हणून. तर तिथे आपण प्रथम हे बघितलं होतं